श्रीरामचंद्राकरुणासमुद्रा ध्यातो तुझी राजसयोगमुद्रा नेत्री नये रे तुझ वीण निद्रा कई भेट सीवा मजला सुभद्रा जय जय रघुवीर समर्थ। आज परमभाग्याचा दिवस आहे। समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध या शीर्षकाखाली दासबोधावरील प्रवचनमाला आज आपण सुरू करीत आहोत। दासबोध ग्रंथ, त्याला ग्रंथराज असं म्हटलं जातं। समर्थाने लिहिलेला हा ग्रंथ। ते समर्थ कोण होते बरं? समर्थांचं जन्मगाव जांब, पैठणच्या बाजूला गोदावरीच्या तीरावर। जांब गावी 1530 शके समर्थांचा जन्म झाला। सूर्याजी पंत हे त्यांच्या वडिलांचं नाव, राणूबाई हे मातोश्रींचं नाव। त्या गावचं कुलकर्णी पद त्यांच्याकडे होतं। सर्व तऱ्हेची परिस्थिती चांगली होती, परंतु अत्यंत लहानपणापासूनच समर्थांचं जीवन एक आगळं वेगळं होतं। 10 वर्षाच्या पूर्वीच चिंता करीतो विश्वाची असं म्हणणारे समर्थ। वयाच्या 12व्या वर्षी 1542 शके लग्नातून बोहल्यावरून पळून गेले। 12 वर्ष पंचवटीमध्ये त्यांनी पुरश्चरण केलं, तपश्चर्या केली, प्रभू रामचंद्रांचं दर्शन त्यांना झालं, त्यांचा अनुग्रह लाभला। त्यानंतरची 12 वर्ष देशाची परिस्थिती पाहण्यासाठी त्यांनी तीर्थाटन केलं आणि त्यामध्ये एकूण त्यांच्या लक्षात आलं की देशाची परिस्थिती अत्यंत भयानक झालेली आहे। कुणाचा कुणाला मेळ नाहीये, आपलेच लोक एकमेकांमध्ये स्वार्थासाठी भांडतायत, युद्ध करतायत। परकीयांचा अंमल होता, त्यांची गुलामगिरी करण्यामध्ये आपल्या लोकांना मोठेपण वाटत होतं। तिथे एखादी जहागिरी मिळवण्यासाठी, आपल्याच लोकांचा वध करण्यासाठी, त्यांचा नाश करण्यासाठी, घरं गावं जाळून टाकण्यासाठी ते मागपुढं पाहत नव्हते। सगळीकडे अत्याचार आणि ती बोकाळलेली होती। अशा वेळेला समर्थांचं अंतःकरण कळवळलं। सामान्यत असं दिसतं की जी संत मंडळी असतात ती समाजापुढे पाठ फिरवून, समाज विनमुख होऊन, फक्त स्वतःचं जीवन, स्वतःचं कृतार्थता, जीवनाची कृतार्थता लाभावी म्हणून प्रयत्न करणारे असतात, एकांतात जाऊन साधना करतात आणि पुढे देखील समाजाचं जे वातावरण असतं त्याबद्दलचा एक प्रकारचा उबग येतो आणि ती एकांतातच राहणं पसंत करतात। दुर्दैवाने भारतामध्ये असं फार झालं। अनेक संत मंडळी इथं निर्माण झाली, तथापि बरीच मंडळी ही स्वतःपुरती कृतार्थ होऊन राहिली। काही थोडी मंडळी मात्र समाजाच्या ठिकाणी कळवळा उत्पन्न होऊन, बुडते हे जन न देखवे डोळा, म्हणून देशाची परिस्थिती, समाजाची परिस्थिती पाहून समाजात येऊन लोकोद्धाराचं काम करायला लागली। समर्थांचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी देशाचा विचार केला। सर्व भारतभर भ्रमण केलेलं असल्यामुळे त्यांच्या लक्षात आलं की वेळीच जर काही केलं गेलं नाही, लोकांच्या जागृती निर्माण झाली नाही, लोकांना बलोपासना दिली नाही, तर देश हा पूर्ण रसातळाला जाणार। अर्थात देश रसातळाला म्हणजे समाज रसातळाला, आणि व्यक्ती व्यक्तींचा समाज बनत असल्यामुळे समाज जसा अवनत स्थितीला जातो तशी व्यक्तीही जाते, पण त्याचबरोबर व्यक्ती जर उन्नत व्हायला लागली तर समाजही उन्नत होतो आणि देशालाही उन्नत स्थिती प्राप्त होते। त्यामुळे एक एक व्यक्तीला जागृत करणं अत्यंत आवश्यक आहे हे समर्थांच्या लक्षात आलं आणि समर्थ 1566 मध्ये चाफळ खोऱ्यामध्ये आले. तिथं त्यांनी राम मंदिराची स्थापना केली. त्याच्यानंतर मारुती मंदिर हे ठिकठिकाणी स्थापली आणि लोकांच्या मध्ये जागृती करायला सुरुवात केली. आपण स्वतः तयार झालेलो आहोत, परंतु लोकांनाही तयार करणं आवश्यक आहे हे लक्षात आलं आणि पुढच्या सर्व काळामध्ये त्यांनी ते काम केलं आणि त्याच्या जोडीला शिवाजीराजांची जोड त्यांना मिळाली. आणि त्यामुळे असं म्हटलं जातं की समर्थांची युक्ती आणि शिवाजीराजांचं शौर्य ह्या दोन्हीमुळे महाराष्ट्र त्यावेळेला तरला गेला. नाहीतर आज काय परिस्थिती झाली असती आपण कुठे असतो सांगता येत नाही. आणि महाराष्ट्र तरला तर त्याचा परिणाम सगळ्या देशावर होणार हे लक्षात आल्यामुळे समर्थांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. परंतु हे सगळं करत असताना लक्षात आपण घ्यायला पाहिजे की केवळ समाजाचा कळवळा आल्याने किंवा देशाचा कळवळा आल्याने काम करणारी जी मंडळी असतात, देशभक्त असतात, समाजसेवा करणारी मंडळी असतात, त्यांना जर परमार्थाचा पाया नसेल तर ते कार्य जे होतं ते आणि परमार्थाच्या पायावर स्वतः पूर्ण होऊन इतरांना कृतार्थतेचा मार्ग दाखवणारी मंडळी जे काम करतात ते ह्या दोन्हीमध्ये खूपच अंतर आहे. समर्थांच्या बाबतीत समर्थ स्वतः पूर्ण होऊन इतरांनाही त्यांनी तो मार्ग दाखवला आणि त्या जोडीनं समाजाचा देशाच्या उन्नतीचा विचार करायला लावला. म्हणून समर्थांचं वैशिष्ट्य आहे. आणि समर्थांचं आणि दासबोधाच्या शिकवणीचं वैशिष्ट्य हे आहे की स्वतः तयार व्हायला पाहिजे आणि त्या तयार झालेल्या भूमीवर समाजकारण राजकारण हे करायला पाहिजे. समाजामध्ये एखादीच व्यक्ती पूर्णत्वाला गेली तर त्याने समाजाचा उद्धार होत नाही, तर त्या व्यक्तीबरोबर अनेकांना किमान पक्षी त्या मार्गावर मार्गस्थ तरी केलं पाहिजे, तरच समाजाचा उद्धार शक्य आहे. आणि हे समर्थांचं वैशिष्ट्य होतं. आणि म्हणून दासबोध जो त्यांनी लिहिला तो जवळजवळ शेवटच्या काळात त्यांनी दासबोध लिहिलेला आहे. 1603 मध्ये तो दासबोध पूर्ण झाला आणि पुढे काही दिवसातच समर्थ निजधामी पारायण केलेला आहे. त्याच्यामधल्या काळात त्यांनी 1600 मनाच्या श्लोकांची रचना केली आणि त्यामुळे आज समाजाला मनोचे श्लोक म्हणजे मनोबोध आणि दासबोध हे ग्रंथ प्रामुख्याने अत्यंत मार्गदर्शक ठरलेले आहेत. तशी समर्थांची रचना पुष्कळच झालेली आहे. अनेक अभंग आहेत, सवाया आहेत, करुणाष्टक आहेत, परंतु आत्मारामा ग्रंथ आहे तो पूर्ण बोधाचा आहे. पण सामान्य व्यक्तीला मार्गदर्शन करणारे हे जे दोन प्रमुख ग्रंथ आहेत मनोबोध आणि दासबोध, त्यापैकी श्रीमद दासबोध याचा विचार आपण क्रमाक्रमाने करणार आहोत. त्यातही विचार करताना 20 दशक आणि प्रत्येकामध्ये 10-10 समास याप्रमाणे 200 समास याच्यामध्ये आहेत. ते सर्वच्या सर्व घेणं आपल्याला शक्य नाही, परंतु त्यातले साधनेच्या दृष्टीनं जे अत्यंत आवश्यक समास आहेत त्याचा आपण विचार करणार आहोत. कारण कोणताही ग्रंथ जो असतो त्या ग्रंथामध्ये प्रमुख विषय एक असतो आणि सकाल सापेक्ष काही गोष्टी आलेल्या असतात त्या 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 काळाला उपयोगी असतात. पुढच्या काळामध्ये त्याच्या उपयोगी ठरतात असं नाही, अनेक बदल झालेले असतात. त्यामुळे काल सापेक्ष गोष्टी काढून जो मुख्य विषय आहे तो मुख्य विषय काय आहे तो आपण बघणार आहोत. कोणताही ग्रंथ बघायचा झाला तर काही काही गोष्टी बघायला लागतात. त्याच्यात प्रमुख गोष्ट म्हणजे ग्रंथाचा कर्ता कोण आहे, ग्रंथाचे श्रोते कोण आहेत, ग्रंथाचा विषय काय दिलेला आहे, कोणत्या पद्धतीनं तो मांडलेला आहे आणि त्या ग्रंथाची फलश्रुती काय आहे. इथं आपण दासबोधाच्या बाबतीत जर बघायचं झालं तर ग्रंथाचे कर्ते आहेत प्रत्यक्ष समर्थ रामदास स्वामी, जे तिन्ही प्रचितीने पूर्ण झालेले आहेत. शास्त्र प्रचिती आहे, गुरु प्रचिती आहे आणि आत्मप्रचिती आहे. कारण आत्मप्रचिती ही प्रमुख आहे. कारण जे आपल्या अनुभवाचं नसेल ते सांगणं त्याला तितकं अधिकार प्राप्त होत नाही. आणि हिथं त्यांनी तिन्ही प्रचिती पूर्ण केलेल्या आहेत. नाना ग्रंथांचा अभ्यास केलेला आहे, त्यांच्यावर प्रत्यक्ष रामचंद्रांची कृपा झालेली आहे आणि त्यामुळे त्यांनी जो ग्रंथ लिहिलेला आहे त्याला विशेष महत्व आहे. असे अधिकारी वक्ते ह्याला लाभलेले आहेत. श्रोते जे आहेत ते श्रोते देखील अधिकारी पाहिजेत. श्रोते कसे पाहिजेत हे म्हणताना असं म्हटलेलं आहे की श्रोता जो आहे तो त्याची पूर्वतयारी पाहिजे, त्याचाही शास्त्राचा अभ्यास झालेला पाहिजे. वक्ता जे काही सांगतो आहे ते सांगणं ग्रहण करण्याची ताकद त्याच्यामध्ये पाहिजे. प्रतिपक्ष करण्याची तयारी पाहिजे, प्रतिप्रश्न आले पाहिजे. जे काही समजलेलं आहे त्याच्यामध्ये काही शंका आलेली असेल तर प्रश्न विचारायला पाहिजे. पुष्कळ वेळा असं दिसतं की श्रोत्यांना जर म्हटलं प्रश्न विचारा तर शक्यता अशी असते की काहीच कळलेलं नसेल तरी तो प्रश्न विचारू शकत नाही, आणि पूर्ण झाला असेल तर त्याला प्रश्न शिल्लक राहत नाही. परंतु पूर्ण झालेली अशी व्यक्ती फार क्वचित असल्यामुळे जर त्या समोरचे श्रोते साधना करत असतील तर अनेक प्रश्न शेवटच्या पल्ल्यावर येईपर्यंत समोर येत असतात, आणि खरा साधक जो असतो ते सर्व गोष्टी उलगडून घेत असतो. कारण कोणतीही शंका मनामध्ये जर राहिली तर साधना करताना अडथळा येतो. एखादी शंका मनामध्ये घेऊन जर ध्यानाला व्यक्ती बसली तर ध्यान शांतपणाने होऊ शकत नाही, तो प्रश्न सारखा डाचत राहतो. आणि म्हणून सद्गुरु शिष्याच्या कोणत्याही प्रश्नाला उत्तर दिल्या वाचून राहत नाहीत, कारण त्यांची इच्छा हीच असते की त्याची साधना निस्संदेहपणे व्हावी. आणि म्हणून असे श्रोते जर समोर मिळाले तर त्याप्रमाणे वक्त्यालाही सांगावंसं वाटतं. आता वक्ता श्रोत्यामधले संबंध काय असावेत तर वक्त्याबद्दल श्रोत्यांच्या मनामध्ये आदरयुक्त प्रेम पाहिजे. जे वक्ता सांगेल ते बरोबरच असणार ह्याविषयी पूर्ण खात्री पाहिजे. ते जे सांगतात ते आपल्या कल्याणाचं आहे हे लक्षात घेऊन त्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट आचरणात आणायचा आटोकाट प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी तन मन धन वेचलं पाहिजे आणि ती साधना केली पाहिजे. आता इथं श्रोते आहेत समर्थ, आणि श्रोते आहेत कल्याण स्वामी आहेत आकाबाई आहेत, आणि वक्ता जो आहे ते प्रत्यक्ष समर्थ आहेत. ही श्रोत्या वक्त्याची जोडी झाल्यानंतर विषय काय आहे तोही आपल्याला बघायला पाहिजे. विषय आहे तो अध्यात्म निरूपण निरोपिले असं म्हटलेलं आहे. म्हणून या ग्रंथाची सुरुवात करतानाच मुळी प्रश्न विचारला गेलेला आहे, श्रोते पुसती कोण ग्रंथ. पहिला शब्दच मुळी श्रोते असा आलेला आहे, म्हणजे श्रोत्यांना समर्थ किती महत्व देतात ते पाहण्याजोगं आहे. कारण पहिला जो संबंध दशक आहे तो स्तवन समास आहे, स्तवनाचा सगळा दशक आहे. म्हणून पहिला जो आहे तो समास, नंतर आहे तो गणेशाचं स्तवन आहे, शारदेचं स्तवन आहे, सद्गुरूंचं स्तवन, संतांचं स्तवन, परमार्थाचं स्तवन आहे, नरदेहाचं स्तवन आहे, असं सर्वांचं स्तवन करणारा हा दशक आहे. तर पहिला हा जो दशकातला पहिला समास आहे याच्यामध्ये श्रोते पुसती कोण ग्रंथ असा पहिला शब्द श्रोते असा आलाय. श्रोते विचारत आहेत वक्त्याला की कोण ग्रंथ. ग्रंथ शब्द आहे, पुस्तक नव्हे. प्रत्येक शब्द महत्वाचा आहे. पुस्तक जर आहे तर ते काय त्याला तेवढं महत्व राहत नाही, त्याला अक्षर वाङ्मय म्हणत नाही. त्या त्या काळामध्ये त्याला महत्व पावतं, काही काळाने ते बाजूलाही पडतं. पण ग्रंथ जो असतो ते अक्षर वाङ्मय असतं, ते अधिकारी व्यक्तीच्या मुखातून आलेलं असतं, इतरांना कायम मार्गदर्शन करणारा दीपस्तंभासारखं ते असतं. त्यामुळे इथं ग्रंथ शब्द वापरलेला आहे. किती मोठा आहे ह्याला महत्व नाही. आत्माराम हाही ग्रंथ आहे, मनाचे श्लोक हाही ग्रंथ आहे, चांगदेव 65 ओव्या आहेत, परंतु तो देखील एक ग्रंथ आहे. त्याचं कारण आज इतकी वर्षे गेलं तरी देखील ते अक्षर वाङ्मय म्हणून आज आपल्या समोर आहे, मार्गदर्शन करताय. म्हणून तर श्रोते पुसती कोण ग्रंथ, काय बोलिले जी येथ. तुम्ही याच्यात काय सांगणार आहात आम्हाला? जे काही सांगणार आहात त्या काही अवांतर गप्पा निश्चितच नाही आहेत, काहीतरी महत्वाची गोष्ट सांगतायत. त्याचं कारण आयुष्याच्या शेवटच्या शेवटच्या काळात समर्थांनी दासबोध सांगितलेलं आहे. कारण केव्हा ना केव्हा तरी सर्वांना जावंच लागतं. देह जनी जनी धारण केलेला आहे, जो आकाराला आलेला आहे त्याला आपला आकार टाकून एकतर पुन्हा जन्माला जावं लागतं, नाही तर मूळ रूपात लीन व्हावं लागतं. किंबहुना एखादे संत आधीच लीन झालेले असतात, फक्त देहाची वलची कवच नुसती टाकायची असतात, जसा सर्प आपली काट टाकून जातो त्याप्रमाणे. पण जाण्यापूर्वी त्यांना एवढंच वाटत असतं की ज्यासाठी देह धारण केलेला आहे ते सर्वच्या सर्व ज्ञान आपल्या शिष्यांना, परमार्थ प्रेमियांना देऊन जावं की ज्या योगे त्याचा लाभ त्यांना मिळेल आणि त्यांचं जीवन कृतार्थ होईल. त्यांना कुणाकडून काहीच मिळवायचं नसतं, फक्त भगवंताची आज्ञा म्हणून ते आलेले असतात. आणि जाताना जास्तीत जास्त आपण त्या तऱ्हेनं प्रयत्न केला कृतार्थ होईल. त्यांना कुणाकडून काहीच मिळवायचं नसतं, फक्त भगवंताची आज्ञा म्हणून ते आलेले असतात. आणि जाताना जास्तीत जास्त आपण त्या तऱ्हेनं प्रयत्न केला एवढं समाधान स्वतःला घेऊन शेवटी सर्व जे आहे ते भगवंताच्या स्वाधीन करून संत जात असतात. समर्थही तसंच गेले आहेत. शेवटी रामाला त्यांनी प्रार्थना केली आहे, तुझा तुझी सावरी कल्याण करी रामराया, असं त्यांनी सांगितलेलं आहे. परंतु जोवर बोलणे शक्य आहे, सांगणं शक्य आहे, तोपर्यंत संतांची हीच तळमळ असते की आपल्याला जे ज्ञान प्राप्त झालेलं आहे, जी प्रबोध शक्ती भगवंत कृपेने मिळालेली आहे, सद्गुरु कृपेने मिळालेली आहे, त्याचा उपयोग करून अनेकांच्या अंतःकरणामध्ये परमार्थाविषयी अध्यात्माविषयी प्रबोध निर्माण करावा. आणि त्याप्रमाणे इथं समर्थांचा हा प्रयत्न आहे. आणि म्हणून शिष्य विचारतायत, काय बोलिले जी येथं, श्रवण केली आणि प्राप्त काय आहे. जे आपण सांगणार आहात ते श्रवण करायला आम्ही बसलेलो आहोत, पण श्रवण केल्याने आम्हाला मिळणार काय? प्रत्येक गोष्टीचं फळ काहीतरी बघायला पाहिजे. तर ह्या ग्रंथाची फलश्रुती काय आहे? ग्रंथामध्ये दोन प्रकार आहेत, एक पारमार्थिक ग्रंथ आहेत, एक आध्यात्मिक ग्रंथ आहेत. काही जे ग्रंथ वाचले जातात, पोथ्या वगैरे असतात, पोथ्या पुराण असतात, काही ग्रंथामध्ये ऐहिक समृद्धी आणि पारत्रिक कल्याण थोडंफार असं अपेक्षित असतं. आणि आध्यात्मिक ग्रंथ जे असतात त्याच्यामध्ये पारत्रिक कल्याणच फक्त अपेक्षित असतं. म्हणून उपनिषद, भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध हे सगळे जे ग्रंथ आहेत हे अध्यात्माचे ग्रंथ आहेत. ऐहिक समृद्धीचा विचार येथे नाही. म्हणून कुठलेही हे ग्रंथ आपण वाचले तर त्याच्यामध्ये तुमचं घर होईल, संसार चांगला चालेल, मुलं बाळं मिळतील, सगळं अशा तऱ्हेचा विचार कुठेही आलेला नाहीये. पुन्हा पुन्हा जे त्यांनी सांगितलं, आत्मज्ञान आणि आत्मज्ञानाचा मार्ग, जीवनाची कृतार्थता, तसा दासबोध हा ग्रंथ देखील आध्यात्मिक मार्गदर्शन करणार आहे, आध्यात्मिक मार्गदर्शन करणार आहे. इतर अनेक विषय त्या त्या काळाला अनुरूप आलेले आहेत, परंतु मुख्य हरिकथा निरूपण असं समर्थांनी म्हटलंय. दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्व विषयी, किंवा बहुधा अध्यात्म निरूपण निरूपिले असं त्यांनी म्हटलेलं आहे. पण सामान्यतः असं दिसतं की दासबोधाचा अभ्यास करत असणारी मंडळी या प्रमुख गोष्टीकडे दुर्लक्ष करून अवांतरच गोष्टींना महत्व देतात आणि वेगळ्या तऱ्हेनं त्या ग्रंथांचा अभ्यास करतात. त्याच्यामध्ये समाजकारण काय आहे, राजकारण काय आहे, विटा कशा घडल्या, आहारशास्त्र काय दिलेलं आहे किंवा इतर सगळ्या गोष्टी कशा आहेत ह्याच्यावरती अभ्यास करण्यामध्ये आयुष्य जातं. परंतु मुख्य जे समर्थांना सांगायचं आहे तो विषय बाजूलाच राहतो. इथं त्यानं म्हणायचंय, श्रवण केली आणि प्राप्त काय आहे असा प्रश्न विचारलाय. तेव्हा समर्थ सांगतात, ग्रंथानाम दासबोध, ग्रंथाचं नाव आहे दासबोध. दासबोध म्हणजे दासांना जो बोध त्यांच्या गुरूंकडून, प्रभू रामचंद्रांकडून झाला आणि तोच बोध इतरांना देण्याचं काम समर्थ करतायत. दासांना झालेला बोध इतरांना देण्याचं काम ज्या ग्रंथात केलेलं आहे तो हा ग्रंथानाम दासबोध. गुरु शिष्यांचा संवाद, या ग्रंथाचं स्वरूप कसं आहे तर गुरु शिष्यांचा संवाद आहे. आपण जर उपनिषद काळापासून जर पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी संवाद रूपानेच हे ग्रंथ लिहिले गेलेले आहेत. आणि त्याचं कारण एकच आहे की जेव्हा शिष्य साधना करायला लागतो तेव्हा त्याला क्षणाक्षणाला शंका येत असतात, काय बरोबर काय चूक. म्हणजे जी व्यक्ती आयुष्यभर माझच बरोबर म्हणून चाललेली असते तिच्यावर जर सद्गुरु कृपा झाली तर तिच्यात असा एक बदल व्हायला लागतो की तिच्या लक्षात यायला लागते की आपण करतो हे बरोबर आहे का चूक आहे. प्रत्येक कृती आपली आपल्या ध्येयाकडे, परमार्थाकडे नेणारी आहे का? आपल्या मनात येणारा प्रत्येक विचार हा बरोबर चालला आहे का? अशी क्षणाक्षणाला त्याला शंका येत असते. काही वेळा तो स्वतःच अंतर्मुखून विचार करतो, ग्रंथाचा आधार घेतो, आणि जर सद्गुरु सन्निध असतील, त्यांची संगती मिळत असेल तर त्यांना विचारून प्रत्येक पाऊल, प्रत्येक क्षण बरोबर का चूक ह्या विचारांनी चालत असतो. आणि असा जर तो चालत असेल तर परमार्थ मार्गावर त्याची प्रगती जास्त तातडीने आणि लवकर लवकर होऊ शकते. म्हणून इथं जे आहे हा गुरु शिष्यांचा संवाद. ज्ञानेश्वरीला भगवद्गीतेचा आधार आहे. भगवद्गीते त्याच्यावर निरूपण करण्याचं काम ज्ञानेश्वरांनी केलेलं असल्यामुळे भगवद्गीतेचे विचार सलग जसे आलेले आहेत तसे ज्ञानेश्वरीत आहेत. त्यामुळे ज्ञानेश्वरी हा भाषेच्या दृष्टीने अवघड असला ग्रंथ तरी कळायला थोडासा सोपा पडतो. परंतु दासबोध हा मात्र स्वतंत्र ग्रंथ असल्यामुळे त्याची भाषा जरी सोपी असली अलीकडची असली तरी देखील एकदम एखादा प्रश्न शिष्य विचारतो आणि त्याला सद्गुरु उत्तर देतात आणि त्यामुळे ह्याची संगती लावताना अवघड वाटते. त्यामुळे दासबोधाचा अर्थ करताना आपल्याला सोपा वाटला तरी तितकाच तो अवघड आहे. अत्यंत स्पष्टपणाने समर्थाने सगळे विचार मांडलेले आहेत आणि म्हणून हा ग्रंथ कळायला साधनेशिवाय पुढे पाऊलच नाही. म्हणून हा गुरु शिष्यांचा संवाद येथ बोलीला विशद भक्तिमार्ग. समर्थ म्हणतात यात जर विषय कुठला मांडला असेल तर भक्तिमार्ग मांडलेला आहे. त्याबरोबर काही लोक मोठ्या अभिनिवेशाने म्हणतात की समर्थाने भक्तीच तर सांगितलेली आहे. तर भक्तीच जर सांगितले तर बाकीच्या विषयांचं काय झालं? कर्म आहे का नाही, ज्ञान आहे का नाही, योग आहे का नाही? तर हे जे भक्तिमार्ग ह्याच्यामध्ये काय काय अनुस्यूत आहे, समर्थांना काय सांगायचे आहे, ते आपण पुढच्या प्रवचनात बघूया. हरिओम तत्सत. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात परगुरु ज्ञान देव भगवंत. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यान जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति.